आणि मग भक्ती मध्ये रात्र दिवस बेभान कर या इलाही।
धन्यवाद कर आणि